आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वस्तू आणि सेवा निर्यातीत 5.4% वाढ। नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत साक्षीदारांची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यातली किंवा पोलीस विभागाच्या अखत्यारीतली जागा निवडू नये असे केंद्रीय गृहमंत्रालयाचे सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश। जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत रक्षा दलाचे 5 जवान शहीद। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हे आजपासून 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर। आणि मुंबई पुणे महामार्गावर बस अपघातात 7 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी। आणि आता बातम्या विस्तारानं। देशाची वस्तू आणि सेवा निर्यात जून महिन्यात 5.4% वाढून 65 अब्ज 47 कोटी डॉलरवर पोचली आहे। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली। चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत निर्यात 8.6% वाढून 200 अब्ज 33 कोटी डॉलरवर पोचली आहे। गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यावर्षी जून महिन्यात व्यापारी निर्यातीत वाढ झाली। 2024च्या एप्रिल ते जून महिन्याच्या कालावधीत व्यापारी निर्यात 109 अब्ज 96 कोटी डॉलरवर पोचली। 2023च्या एप्रिल ते जून महिन्यात ती 103 अब्ज 89 कोटी डॉलर इतकी होती। अभियांत्रिकी सामग्री, इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषधं, कॉफी या वस्तूंची निर्यात वाढल्यामुळे देशाच्या निर्यातीत वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे। संरक्षण क्षेत्रातली आयात कमी करून आत्मनिर्भरतेवर भर देण्याच्या उद्देशानं सरकारनं 5वी सकारात्मक स्वदेशीकरण यादी प्रसिद्ध केली आहे। लाईन रिप्लेसमेंट युनिट्स, सुटे भाग, कच्चा माल अशा एकंदर 346 वस्तूंचा समावेश या यादीत आहे। याचं आयात मूल्य 1000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे। या वस्तू फक्त भारतीय उत्पादकांकडूनच खरेदी केल्या जातील अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये 12,000 जास्त वस्तू देशातच तयार करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यात आली होती। यामुळे स्थानिक उत्पादकांना 7,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्त व्यवसाय मिळाला आहे। गुन्ह्याचा तपास करताना साक्षीदारांची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यातली किंवा पोलीस विभागाच्या अखत्यारीतली जागा निवडू नये असं केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे। केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्याअंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांनी साक्षीदाराची चौकशी ऑडिओ, व्हिडिओ, इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून करण्यासाठी विशिष्ट जागा ठरवून घ्यावी असं सरकारनं सांगितलं आहे। जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात काल रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या 5 सुरक्षा दल जवानांचा आज मृत्यू झाला। यात लष्कराच्या एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे। या भागात दहशतवाद्यांचा वावर असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष कार्य दलाच्या पथकानं शोधमोहीम राबवली। या दरम्यान दहशतवाद्यांशी चकमक होऊन 5 जवान जखमी झाले होते। त्या 5ही जणांना आज वीरमरण आलं। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती देणाऱ्या या जवानांच्या कुटुंबियांसोबत देश खंबीरपणे उभा आहे असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनीही ह्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे। सरकारनं आजपासून सर्व विमानं आणि विमान इंजिनांच्या विविध सुट्या भागांवर 5% एकसमान एकात्मिक वस्तू आणि सेवा कर अर्थात IGST लागू केला आहे। याआधी वेगवेगळ्या प्रकारासाठी हा दर 5, 12, 18 ते 28% आकारला जात असल्याचं तसंच तो वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा होत असल्यानं ही कररचना गुंतागुंतीची झाली होती। ती एकसमान दर लागू करून सुटसुटीत केली असल्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा भरण्याची मुदत येत्या 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे। या मोहिमेची अंतिम मुदत कालपर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत होती, मात्र महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा भरलेला नाही, त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हे आजपासून 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. भारत आणि मॉरिशस या देशांच्या परस्पर संबंधात वाढ व्हावी यासाठी हा दौरा असल्याचं डॉ जयशंकर यांनी त्यांच्या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. या दौऱ्यात डॉ जयशंकर मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ यांची भेट घेणार असून मॉरिशसच्या इतर वरिष्ठ नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षानं अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. मिलवॉकी इथं झालेल्या रिपब्लिकन राष्ट्रीय समिती सदस्यांच्या बैठकीत ट्रम्प यांना बहुमत मिळाल्यानंतर त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यामुळे ट्रम्प सलग तिसऱ्या वेळा रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात ही निवडणूक होणार आहे. ओहायोचे सिनेटर जेडी व्हान्स आपले उपाध्यक्षपदासाठीचे उमेदवार असतील असं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. व्हान्स यांनी निवड करून ट्रम्प यांनी पेनिन्सिल्व्हेनिया, मिशिगन आणि वेस्कॉन्सिन सारख्या राज्यांवर आपला भर असल्याचं सूचित केलं आहे. दरम्यान ट्रम्प यांनी गोपनीय कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप करणारं प्रकरण अमेरिकेतल्या एका जिल्हा न्यायालयानं फेटाळून लावलं आहे. या प्रकरणी जॅक स्मिथ यांची विशेष वकील म्हणून नेमणूक घटनाबाह्य असल्याचा निर्वाळाही न्यायाधीश एलिन कॅनन यांनी दिला आहे. स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज भारताच्या सुमित नागले याचा सामना स्वीडनच्या एलियस यमेर याच्याशी होणार आहे, तर पुरुष दुहेरीत सुमित नागल आणि त्याचा जोडीदार कॅरोल ड्रझविकी यांची लढत फ्रान्सच्या अलेक्झांडर म्युलर आणि लुका व्हॅन या जोडीशी आज संध्याकाळी होईल. सुमित नागलनं या हंगामात हेलब्रॉन चॅलेंजर आणि चेन्नई चॅलेंजर अशा 2 स्पर्धा जिंकल्या आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात विक्रमी वाढ झाली. सुरुवातीला 230 अंकांची वाढ नोंदवत 80,900 अंकांवर पोचला आणि तिसऱ्या सत्रात निर्देशांक 80,732 आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सकाळच्या सत्रात वाढ बघायला मिळाली. निफ्टीतही सुरुवातीला 74 अंकांची वाढ झाली आणि तो 24,616 पोचला. आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे. यानिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन तसंच सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत या समितीत सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज उत्तररात्री 2:30 सुमारास श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा केली जाणार आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांवरचे सरकते जिने आणि उद्वाहनांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेनं संकेतस्थळ आधारित केंद्रीकृत देखरेख प्रणाली विकसित केली आहे. पश्चिम रेल्वेच्या काल प्रसिद्ध झालेल्या पत्रकात ही माहिती दिली. त्याचबरोबर एक मोबाईल अॅप्लिकेशनही विकसित करण्यात आलं आहे. हे अॅप्लिकेशन जिने आणि उद्वाहन बंद असताना संबंधित यंत्रणांना तात्काळ माहिती पुरवतील, त्यामुळे त्वरित त्यांची देखभाल करणं सोपं जाईल असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं काल रात्री झारखंडमध्ये हजारीबाग इथल्या एका गेस्ट हाऊसमधून एकाला अटक केली. त्याचबरोबर हजारीबाग इथून अटक झालेल्यांची संख्या 5 झाली आहे. मुंबई पुणे महामार्गावर काल रात्री एका बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीहून पंढरपूरला जाणारी बस ट्रॅक्टरला धडकून दरीत कोसळली. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना नजीकच्या एमजीएम आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली. हवामान. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यासह दक्षिण कर्नाटक, गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागात आज जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. वस्तू आणि सेवा निर्यातीत 5.4% वाढ. नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत साक्षीदारांची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यातली किंवा पोलीस विभागाच्या अखत्यारीतली जागा निवडू नये असे केंद्रीय गृह मंत्रालयाचे सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश. जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत सुरक्षा दलाचे 5 जवान शहीद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हे आजपासून दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर. आणि मुंबई पुणे महामार्गावर बस अपघातात 7 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.